नमस्कार. आकाशवाणी पणजे केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी सविता बर्वे तुमका राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज आयआयटी मुंबईत पहिलेच खेपे तयार केल्ली स्वदेशी CART थेरपी राष्ट्राक समर्पित केली. ही उपचार पद्धत सुलभ आणि परवडपी आसा देखून पुराय मनीसजातीक एक नवी आशा दिता असे राष्ट्रपतींनी सांगले. भारतातली पहिली जीन थेरपी दुयेतींक नवी जीण दिवपाक यशस्वी जातली अशी आस्त तांणी उक्तायली. CART सेल थेरपी फकत जाणट्या कॅन्सर दुयेती खातीर न्हय तर ल्हान पिरायेच्या कॅन्सर दुयेतीं खातीर वरदान थारतली अशें महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस हांणी सांगले. आयआयटी मुंबय आणि टाटा मेमोरियल सेंटर हांच्या सहकार्यान ही उपचार पद्धत तयार केला. ह्या वेळार आयआयटी मुंबईचे संचालक प्राध्यापक सुभाष चौधरी, टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक प्राध्यापक सुदीप गुप्ता आणि हेर मानेस्त हाजीर आशिल्ले. भारताक विकसित देश करपा खातीर एनडीए सरकार सगळे यत्न करता असे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी सांगला. आयज बिहारातल्या जमुई हांगा जाल्ले वेंचणूक रॅलीक ते उलयताले. चंद्राच्या दक्षिण ध्रुवाचेर चांद्रयानाचे यशस्वी प्रक्षेपण करपी भारत पहिलो देश, तशेंच भारत संसारातली पाचवी व्हड अर्थव्यवस्था जाल्या असे तांणी सांगले. आतंकवादाच्या वावराक आधार दिवपी लोकांक भारत फावो ती जाप दिता असे तांणी म्हळा. भाजपाच्या वेंचणूक जाहीरनामो समितीची दुसरी बसका नवी दिल्लीत पक्षाच्या मुखेल कार्यालयात चालू आसा. भाजपाचे वरिष्ठ फुडारी राजनाथ सिंग ह्या बसकेची यजमानकी चलयतात. ह्या बसकेक केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, अश्विनी वैष्णव, किरेन रिजिजू आणि हेर वांगडी हाजीर आसात. लोकसभा वेंचणुकीच्या दुसऱ्या पावण्या खातीर उमेदवारी अर्ज दाखल करपाची प्रक्रिया आयज सोपली. ह्या पावण्यार 12 राज्यां आणि केंद्रशासित प्रदेशातल्या 89 लोकसभा सुवातींचेर वेंचणूक जातली. आउटर मणिपूर मतदारसंघाच्या एका भागात पहिल्या टप्प्यात मतदान जातले. ह्या दुसऱ्या टप्प्यात केरळात 20, कर्नाटकात 14, राजस्थानात 13, उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात दरेकी 8, मध्य प्रदेशात 7, आसाम आणि बिहारात दरेकी 5, अस्तंत बंगाल आणि छत्तीसगडात दरेकी 3 आणि मणिपूर, त्रिपुरा आणि जम्मू काश्मीरात दरेकी 1 मतदारसंघात मतदान जातले. जम्मू काश्मीर सोडल्यार सगळी राज्यां आणि केंद्रशासित प्रदेशातल्या उमेदवारी अर्जांची छाननी 5 एप्रिलाक जातली. जम्मू काश्मीरात 6 एप्रिलाक छाननी जातली. ह्या पावंड्या खातीर मतदान 26 एप्रिलाक जातले. काल ओडिशाच्या डॉ अब्दुल कलाम जुव्यावेल्यान अग्नी प्रायम क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. रणनीती दळ कमांड म्हळ्यार SFC आणि संरक्षण संशोधन आणि विकास संघटना म्हळ्यार DRDO हांच्या सहकार्यान ही चाचणी केल्या. संरक्षण मंत्रालयाच्या म्हणण्याप्रमाण नवे पिळगेतले बॅलिस्टीक क्षेपणास्त्र अग्नी प्रायमान सगळ्या चाचणीचे उद्दिष्ट पुराय करून विश्वासपात्र कामगिरी सिद्ध केला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी DRDO, SFC आणि सशस्त्र दळांक यशस्वी चाचणे खातीर परबी भेटयल्यात. क्षेपणास्त्राची यशस्वी उदरगत आणि ताचो लष्करात आसपाव करप सशस्त्र दळांखातीर महत्वाचे थारतले असे तांणी सांगले. काँग्रेसीचे वरिष्ठ फुडारी सोनिया गांधी आणि केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव हांणी आयज राज्यसभेचे खासदार म्हणून सोपूत घेतलो. राज्यसभेचे सभापती जगदीप धनखड हांणी तांकां सोपूत दिलो. हेर 12 राज्यसभा खासदारांनी सोपूत घेतलो. तातूंत भाजपाचे RP सिंग, JDUचे संजय कुमार झा आणि काँग्रेसीचे अजय माकन हांचो आस्पाव आसा. काँग्रेसीचे प्रवक्ते गौरव वल्लभ हांणी आयज भाजपाचे सरचिटणीस विनोद तावडे हांच्या हाजेरीत भाजपात प्रवेश केलो. तशेंच बिहार काँग्रेसीचे आदले अध्यक्ष अनिल शर्मा हांणी भाजपात प्रवेश केलो. केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अनुराग सिंग ठाकूर हांणी आयज बेंगळुरूत भाजपा उमेदवार तेजस्वी सूर्या हांच्या रॅलीक पक्ष समर्थनाक संबोधित केले. काँग्रेसीच्या 1 वर्षाच्या काळात बेंगळुरात उदकाचो खर उणाव दिसून येता असो आरोप ह्या वेळार उलयताना तांणी केलो. फाटल्या 10 वर्सात केंद्र सरकारान 25 कोटी लोकांक गरिबी रेशेवयर काढले. गरिबांक फुकट रेशन, घरां, आयुष्यमान भलायकी विमो, गॅस कनेक्शन आणि पिवपाचे उदक दिले असे तांणी सांगले. एम्स, विमानतळ, मेट्रो आणि एक्सप्रेसवे जोडणी वाढिल्ल्यान 41 नवे वंदे भारत रेल्वे सुरू झाल्यात असे तांणी सांगले. आणि आयपीएल क्रिकेट सर्तीत आयज सांजे 7:30 वरांचेर अहमदाबादच्या नरेंद्र मोदी मैदानार गुजरात टायटन्स आणि पंजाब किंग्स पंगडा मजगती खेळ जातलो. इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो.